नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्ली रायसिना संवाद 2025 धाव्या आवृत्तीचें उक्तावण करतले. न्युझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन हे मुखेल सोयरे म्हणून उक्तावण सत्रात उलोवप करतले. 3 दिसांची ही रायसिना संवाद कार्यावळ 19 मार्च मेरेन चलतली. कॅन्सर, गोडेमूत, हाय ब्लड प्रेशर तशेंच हेर गंभीर दुयेंसाच्या संशोधना खातीर रक्ताचे नमुने घेवपा वांगडा वजन तशेंच हेर गजालींची म्हायती घेवपा खातीर खासा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतले. गोंय कॅन्सर संस्थेचे वांगडी डॉ शेखर साळकर हांणी ही म्हायती दिल्या. ही नेमणूक कंत्राटी वा दिसपट्ट्या तत्वाचेर जावपाची शक्यता आसा. कॅन्सर, गोडेमूत, हाय ब्लड प्रेशर तशेंच हेर गंभीर दुयेंसांचे प्रमाण आनी कारणां सोदपा खातीर लॉन्जिट्युडिनल कोहर्ट स्टडी उपक्रमाचे फाटल्या सप्तकांत उक्तावण जाले. भलायकी संचालनालय, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्यान हे संशोधन करतले. 1 लाख लोकांच्या रक्ताचे नमुने आनी हेर म्हायती घेवन ताचेर संशोधन करतले. ह्या संशोधनाच्या आधारार निष्कर्ष जाहीर करतले. 1 लाख लोकांची तपासणी आनी म्हायती घेवपाक 1 वर्सा परस चड काळ लागतलो. उपरांत टाटा मेमोरियल हॉस्पिटलाचे तज्ञ ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मजतीन संशोधन करतले. हाका आनीक वेळ लागतलो. संशोधनाचो निष्कर्ष येवपाक सुमार 3 वर्सांचो काळ लागतलो अशी म्हायती डॉ साळकर हांणी दिल्या. साखळे, वाळपय, काणकोण आनी दर्यादेग वाठारांतल्या नागरिकांची तपासणी पयल्या पांवड्यार करतले. हाचे खातीर भलायकी खात्या वतीन खासा कर्मचाऱ्यांची नेमणूक करतले. उपक्रमा खातीर भलायकी खात्याक वर्साक 3 कोटी रुपया खर्च येवपाचो अदमास आसा. ते प्रमाण अर्थसंकल्पात तरतूद करपाची मागणी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे कडेन केल्या अशें डॉ साळकर हांणी हे वेळार सांगले. राज्यातल्या भलायकी क्षेत्रात मुळावी बांदावळ सुदारपा खातीर सरकार वावुरता तशेंच पयसुल्ल्या वाठारांनी पावपा खातीर हॅलिकॉप्टर अँब्युलन्स सेवा सुरू करपाचो सरकाराचो हेत आसा अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी म्हळां. दिवचलच्या कम्युनिटी हॅल्थ सेंटरात भलायकी सेवा संचालनालयान आयोजित केल्ल्या वैजकी शिबिरात तांणी ही म्हायती दिली. ह्या वेळार थळावे आमदार डॉ चंद्रकांत शेट्टी आनी हेर मानेस हाजीर आशिल्ले. ह्या शिबिरात व्हड प्रमाणात लोकांनी वांटो घेतिल्लो. राज्याच्या सगळ्या कोनशांनी बरी वैजकी सेवा पावपा खातीर हे एक महत्वाचे पावल आसा अशें मंत्री राणे हांणी सांगले. मडगांव शारांत काल शिगम्याची मिरवणूक उमेदीन मनयली. मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांणी दिवली पेटोवन ह्या महोत्सवाक सुरवात केली. पौराणीक कथांचेर आधारीत तयार वेगवेगळ्या चित्ररथांक लागून हे मिरवणुकेक वेगळीच रंगत आयिल्ली. हजारांनी लोकांनी ही मिरवणूक पळोवपाक गर्दी केल्ली. हे मिरवणुकेंत चित्ररथ आनी रोमटामेळ हांचोय आस्पाव आशिल्लो. ते आदी ल्हान भुरग्यांची वेशभूषा सर्त जाली. दिवचल, मय, साखळी मतदारसंघातल्या वेगवेगळ्या वाठारांनी पारंपारीक शिगमोत्सव उमेदीन सुरू जाला. शिगमोत्सवाच्या निमतान साखळे, मये, मुळगाव, वजरी, विर्डी, कुडणे, कारापूर, विठ्ठलापूर, पिळगाव, नार्वे, हरवळे आनी हेर गावांनी पारंपारीक शिगम्याक सुरवात जाल्या. हातून पारंपारीक होळी उबारप, रोमटामेळ, पथकां घेवन घराघरांत वचप धुळवड हांचो आस्पाव आसा. साखळी मतदारसंघात कुडणे, दिवचल मतदारसंघात साळ, दिवचल तशेंच मये मतदारसंघात पिळगाव हांगा वर्सुकी पद्दती प्रमाण पारंपारीक गडे उत्सव उमेदीन मनयले. हे वेळार व्हडा प्रमाणांत नागरीक हाजीर आशिल्ले. साखळी मतदारसंघातल्या गांवठाणे पारंपारीक चोरोत्सव व्हडा नेटान जालो. उपरांत देवीची तरंगा आनी होमखण हे विधी जातले. दिवचल, साखळी, विर्डी, बंदीरवाडा हांगासर होमखण कार्यावळ पारंपारीक पद्दतीन मनयतले. शिकून कितले व्हड जाले तरी आपली शाळा आनी गांव विसरू नाकात अशें डॉ अनिल देसाय हांणी सांगला. केरी फोंडेच्या सुरश्री केसरबाई केरकर शाळेच्या आर्विल्ल्या संगणक प्रयोगशाळेचे उक्तावण करतकच ते काल उलयताले. केरी गांव म्हजो जल्मगांव. कामा निमतान जरी हांव देशा भायर रावता तरी हांवें गांवाची नाळ तोडूंक ना अशें तांणी सांगले. म्हजी शाळा म्हजो गांव ह्याच भावनेतल्यान ही संगणक प्रयोगशाळा उबारल्या अशें डॉ देसाय हांणी सांगले. सेट्रो एदुकादोर संस्थेचे अध्यक्ष संजय प्रियोळकार, वेवस्थापक जगन्नाथ केरकर आनी मुख्याध्यापिका उशा नायक हांची लेगीत उलोवपां जाली. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे फुडले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7 वरां जावन 20 मिनटांचेर आनी इतल्यान प्रादेशीक खबरो सोंपल्यो.